सायबर साक्षर प्रस्तुत ऐक ना या महिला दिन विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत रंगोली कुटे मॅडम, त्या एसएसके सॉलिटेअरच्या एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आहेत. सायबर साक्षरतेबद्दल तुमचं काय मत आहे की सायबर सिक्युरिटी किती महत्वाची आहे किंवा सायबर क्राईम्स वाढत आहेत, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
माझं इंस्टाग्रामचं प्रोफाईल हॅज पब्लिकच राहिलं आहे सिन्स डे वन, अँड माझे भरपूर फॉलोअर्स आहेत. तर भरपूर वेळा मला माझे फेक अकाउंट्स क्रिएट केलेले होते, आणि आजकाल आपण पाहतोच की किती ट्विटर आणि इंस्टाग्रामवर ट्रोलिंग किती होतं, आणि ते मेनली विमेन टार्गेटेड असतं. तर विमेनला कसं शेम करतात, त्यांनी शॉर्ट कपडे घातले किंवा त्यांनी त्यांच्या इच्छाचे कपडे घातले तर कसे लोक त्याच्याबद्दल वाईट वाईट बोलतात, आणि हे फोटोज कुठे कुठे सर्क्युलेट होतात, विच इज ऑल रॉंग. तर मग सायबर सिक्युरिटी हा खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे, जो सगळ्यांनी सिन्सिअरली त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करून त्याच्याबद्दल माहिती घेतली पाहिजे.
बरोबर आहे. तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम किंवा मग इतर सोशल मीडिया आहात त्याच्यावर किती ॲक्टिव्ह आहात?
फेसबुक इतकं नाही, फेसबुक मोस्टली बिझनेस आणि कामाच्या संदर्भात असतं माझं ॲक्टिव्ह, आणि इंस्टाग्रामवरती भरपूर ॲक्टिव्ह आहे. माझी लाईफ मी शेअर करते त्याच्यावरती, बिकॉज आणि आम्ही त्या जनरेशनचे आहोत तर आम्हाला ती सवयच आहे शेअर करणं. सो आय एम व्हेरी ॲक्टिव्ह ऑन ऑल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स.
ओके, तुम्हाला फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती असा काही अनुभव आला आहे का की तुम्ही एखादा फोटो टाकला आणि त्यानंतर त्याच्यावरती कमेंट्स सगळ्या एका लेवलच्या पुढे जाऊन कमेंट्स येत आहेत, काही म्हणजे आय लव यू असेल किंवा मग अगदी काही व्हल्गर कमेंट्स असतील त्या यायला लागतात, किंवा पर्सनलला पण डीएम्स येतात की फोटो छान आहे, किंवा मग त्याच्यावरती काही अश्लील कमेंट्स येतात, तर असा काही अनुभव तुम्हाला आला आहे?
हो, असं माझ्यासोबत आता रिसेंटली नाही झालं आहे, एक्सेप्ट फॉर माझे फेक प्रोफाईल्स एकदा दोनदा मध्ये क्रिएट झाले होते. त्याच्या व्यतिरिक्त आत्ता इतकी कोणाची मी एकदा कंप्लेंट केलं होतं त्यानंतर असं माझ्यासोबत नाही झालं. बट आय नो माझे भरपूर मैत्रिणी आहे, त्यांच्या फेसबुकवरती आणि त्यांच्या इंस्टाग्रामवरती त्यांनी शॉर्ट्समध्ये फोटो टाकले वगैरे, तर भरपूर त्यांच्या कमेंट्स तर अश्लीलच असतात. भरपूर लोकांना जे डायरेक्ट मेसेज असतो ना DM, त्याच्यातसुद्धा खूप अश्लील कमेंट्स असतात. आय डोंट वॉन्ट टू से काय काय बोलतात, पण असे भरपूर लोक काही ना काही विचित्र गोष्टी लिहित राहतात. एकदा मी माझं पॉलिटिकल ओपिनियन टाकलं होतं इंस्टाग्रामवरती तर मला थ्रेट्स आले होते की मिल्के वॉट एवर. सो ते पण होतं, अँड आय फील लाईक तो थ्रेट मुलींना आणि लेडीजला जास्त थ्रेटनिंग असतो, कारण की वी आर लेफ्ट ऑन आर ओन.
बरोबर, मी त्याच क्वेश्चनकडे येणार होतो की पॉलिटिकल प्रेशर्स असतात किंवा मग पॉलिटिक्स हा जो विषय आहे, पॉलिटिक्स आणि सोशल मीडिया याच्यामध्ये जर एखादी लेडीज इन्वॉल्व्ह होत असेल तर तिला पर्सनल लेवलला जाऊन ट्रोल केलं जातं, तर मग हे कितपत योग्य आहे की लेडीजनी त्या बाबतीत पडूच नये अशा काही लोकांचं म्हणणं असतं, तर याबाबतीत तुमचं काय मत आहे?
आता पहिली गोष्ट तर आय थिंक पॉलिटिकली ट्रोल्स आणि पॉलिटिकल बॉट्स आहे, माझं ओपिनियन आहे ते बॉट्स क्रिएटेड असतात आणि ते लोकांना पैसे दिलेले असतात अशा गोष्टींना स्टॉप करण्यासाठी. सेकंड गोष्ट आहे की आता आपण ॲज वुमेन एक स्टेप पुढे चाललो आहे, तर मग आपले ओपिनियन्स थांबून धरून ठेवायचे म्हणजे 10 steps मागे येण्यासारखं होतं. तर इट इज रिस्की, म्हणजे आहे रिस्क. तुम्ही टाकले आणि तुम्ही किती पब्लिकली लोक तुम्हाला किती ओळखतात आणि काय आहे, आणि आजकाल आय थिंक लोकांना काही कामं नाहीच आहेत, तर काही एक टाकलं तर तुमचं डायरेक्ट अप टू डाऊन सोशल प्रोफाईल इमेज अँड पब्लिक इमेज अँड ते लगेच डाऊनही होऊ शकतं. बट इफ यू स्ट्रॉंगली बिलीव, तुमचं तुम्हाला कुठल्या कॉन्सेप्टवरती तुमचा विश्वास आहे, इवन इफ इट्स पॉलिटिकल, आपलं राईट आहे ओपिनियन टाकणं, आणि बोलायला तर लोक बोलतीलच. फक्त हे जे कॉमेंट्स, आय थिंक द गव्हर्नमेंटनी काय केलं पाहिजे, हे जे अश्लील कॉमेंट्स आहे, जे रेप थ्रेट्स मिळतात भरपूर मुलींना, यंग मुलींना, आणि जे यु नो स्टॉकिंगचे इश्यूज असतात, ते त्यांनी लवकर ॲड्रेस केले पाहिजे. आपलं इन्फ्रास्ट्रक्चर इंडियात इतकं वाईट नाही आहे, आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या हिशोबाने आपण ट्रॅक करू शकतो, आणि ते माझ्यासोबत झालं आहे. लाईक आम्ही ट्रॅक केलेलं, कुणी माझा एक फेक प्रोफाईल बनवला होता, त्या माणसाला पोराला ट्रॅक केलं. तर हे जर आपण सायबर सिक्युरिटी फ्रॉम द कमिशनर, पोलीस कमिशनर डिपार्टमेंट जर आपण स्ट्रॉंग केलं तर पॉसिबल आहे की आपण हे रोखू शकतो.
अगदी बरोबर. असा कुठला एक्सपिरियन्स आहे का की जो तुम्ही आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर करू शकता की ज्यामध्ये तुम्हाला अत्यंत वाईट अनुभव आलेला होता किंवा मग तुम्हाला अगदी वाटलं की आता सोशल मीडिया खूपच वाईट आहे असा काही अनुभव?
हो, एकदा मी इलेक्शनच्या दरम्यान आय हॅड रिटन नोटा. नोटा जो असतो ना वोटिंग, भरपूर लोकांना नोटाचा अर्थ कळत नाही. तो त्यांचं म्हणणं आहे की कुणी पॉलिटिकल पार्टीच नाही आहे तर आम्ही नोटा करू. परंतु नोटाचं जे इम्पॉर्टन्स असतं ते आपल्यासारख्या देशात इरेलिव्हंट नाही आहे. कारण की जो इलिटरेट क्लास असतो जे पैसे देऊन वोट्स करतात म्हणतात, तर तो क्लास खूप मोठा आहे. तर जर आपण जे लिटरेट लोक आहे, ज्यांना एज्युकेशनल नॉलेज आहे, ज्यांना पॉलिटिकल लीडर्सबद्दल बॅकग्राऊंड माहिती आहे, जर आपण नोटा केलं जाणून बुजून तर मग आपला वोट इज ॲज गुड ॲज नो वोट. सो विच इज इरेलिव्हंट. तर मी ह्या टॉपिकबद्दल टाकलं होतं सोशल मीडियावरती तर मला थ्रेट्स आले अँड मला वाईट वाटलं नॅचरली बिकॉज आय गॉट स्केअर्ड. बट दॅट म्हणजे तो एक इन्सिडेंट होता जो खूप म्हणजे खूप मला कॉमेंट्स आले की तू क्या समजती आपने आपको एन ऑल टाईप.
तुम्ही तेव्हा काही ऍक्शन घेतली?
लीगल ऍक्शन तेव्हा मी नाही घेतली. नाही,
मग अशी कुठली घटना घडली तुम्ही लीगल ऍक्शन घेतली?
जेव्हा माझा फेक प्रोफाईल क्रिएट झालेला तेव्हा मग मी सायबर पोलीसकडे जाऊन कंप्लेंट केली. देन दे फाउंड, त्यांनी शोधल्या, त्या पोराला शोधलं आणि वॉट एव्हर. त्याच्यानंतर काय झालं आय डोंट नो. लहानच असतात सगळे पोरं, दे आर नॉट एज्युकेटेड, यंग असतात, ते कॅरीड अवे होतात आणि ह्या गोष्टी बनवतात. तर मग त्या हिशोबाने त्याला जी पनिशमेंट, जी भीती द्यायची होती ती दाखवून झाली. पण जर ती भीतीच नाही बसली पोरांमध्ये तर मग त्याला सोल्युशनच नाही आहे.
तुमचं आता प्रोफेशन जे आहे ते मोस्टली हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचं आहे, तर यामध्ये तुम्हाला रोज हजारो लोक भेटत असतात पर्सनली, ज्याच्यातले तुम्ही खूप लोकांना ओळखता नाही ओळखत. असे लोक जे दिसताना फिजिकली प्रोफेशनल दिसतात आणि ते तुम्हाला ऑनलाईन येऊन पर्सनल मेसेज करतात, त्यावेळेला तुम्ही अशा लोकांसोबत कसं इंटरॅक्ट करता?
इनिशियली आय थिंक दोनदा तीनदा असे एक्सपिरियन्स झालं, असे एक्सपिरियन्सेस झाले होते. बट मी भरपूर वेळा इग्नोर करते कारण की खरं सांगू तर वेळ नाही आहे. आणि जर कुणी असं खूपच केलं तर मग मी कंप्लेंट करते, असं त्यांना नंबर वंबर शोधून काढून थोडं मी पण धमकी देऊ शकते तर देऊन टाकते. माझ्या लहान बहिणीसोबत झालं आहे, मी फोन करून धमकी दिली आहे त्या पोराला आणि तो पण काय लहान होता.
अगदी बरोबर. तर प्रेक्षकांना तुम्ही बघितलं असेल की मॅडमनी त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर केले आणि कुठल्या ठिकाणी कसा स्टँड घेतला पाहिजे आणि त्यांनी ते स्वतः घेतलेलं आहे स्टँड ते सुद्धा त्यांनी सांगितलं. सोबत आपला जो हॅशटॅग आहे एक्सपोज हिम किंवा एक्सपोज हर तो पण आता आपण मॅडमला सांगणार आहे. मॅडम, समजा तुम्हाला असा काही मेसेज आला की ज्यामध्ये काही अश्लील असेल किंवा ॲडल्ट असेल, एक लेव्हल सोडून काही कोणी बोलत असेल, तो व्यक्ती तुमच्या ओळखीचा आहे, तर त्या व्यक्तीला जर तुम्ही इग्नोर केलं किंवा ब्लॉक केलं तर त्या व्यक्तीची मानसिकता जी आहे, मेंटॅलिटी जी ती तशी ग्रो होत जाते आणि मग तो दुसऱ्या मुलीला, अजून वेगवेगळ्या लेडीजना तो तशीच मेसेज करतो. त्यापेक्षा जर आपण एक्सपोज त्या व्यक्तीला करू शकलो, जी आमची मुवमेंट आहे की एक्सपोज हिम, तुम्ही त्या चॅटचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि त्यानंतर तो स्क्रीनशॉट तुमच्या सोशल मीडियावर त्या व्यक्तीच्या नावासही टाकून द्यायचा, ज्यामुळे सोसायटीचं प्रेशर त्याला येतं आणि त्यामधून एक एक्झाम्पल सेट होतं की अरे कोणीतरी आपल्याला एक्सपोज करू शकतं. सो तुम्हाला असा कुठला मेसेज आहे का तुमच्याकडे?
आत्ता सध्या तर नाही आहे बिकॉज आय थिंक आय हॅव ग्रोन आणि लोक आय थिंक आता एवढं अप्रोच करत नाही. बट इट माझं मत आहे की 15 to 18 या एज ग्रुपमध्ये भरपूर होतात. मग लहान बहिणीचा फोन चेक करून मी टाकेन, एक्सपोज करते भरपूर पुरांना.
नक्की. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून आज आलात आणि तुमचे एक्सपिरियन्सेस शेअर केले, लोकांना कसा स्टँड घेतला पाहिजे, कुठे अवेअरनेसची गरज आहे ते सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद.